आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षेची तरतूद करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. नीट पेपरफुटी प्रकरणी संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपरफुटी संदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना. आणि आषाढीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. केंद्रीय मंत्रिमंडळानं पेपरफुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या संदर्भातल्या विधेयकाच्या मसुद्याला आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवन परिसरात ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. जलदगती न्यायालयांची स्थापना करणं, दोषींना कठोर शिक्षा करणं अशा तरतुदी या विधेयकात आहेत. पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. विद्यमान कायद्यात 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद आहे. भव्य रसायन अर्थात भारत औद्योगिक विकास योजना रसायनला सुद्धा मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात 3 रसायन पार्क उभे करण्याचं नियोजन आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
जो स्टेट गवर्नमेंट जिस तरह से परफॉर्म करेगी और जिस तरह से अपना इनिशिएटिव लेगी उसके बेसिस पे ये केमिकल पार्क्स डिसाइड होंगे. एंड वंस दीज केमिकल पार्क्स आर डिसाइडेड 1,000 करोड़ रुपीज तक का हर एक केमिकल पार्क को सपोर्ट दिया जाएगा. एंड सपोर्ट विल बेसिकली बी इन द फॉर्म ऑफ कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर.
कर्नाटकातल्या बल्लारी पासून आंध्र प्रदेशातल्या गुंटकल दरम्यान 4था रेल्वे मार्ग टाकायलाही मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मान्यता दिली. नीट पेपरफुट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर बारकाईनं लक्ष ठेवणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. पारदर्शकता, राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी आणि आयआयटीच्या पद्धतीची अंमलबजावणी यासंदर्भात सरकारनं माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं महाधिवक्ता तुषार मेहता यांना सांगितलं. या सर्व सुधारणांवर सर्वोच्च पातळीवरून लक्ष ठेवलं जात असून त्याचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयासमोर मांडू असं ते म्हणाले. दुर्घटना झाल्यावर उपाययोजना करण्यामुळे अनेक वर्ष त्रास होतो आहे. आता पेपरफुट रोखण्यासाठी यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांनी यावेळी व्यक्त केली. नीट परीक्षेचे पेपर फुटल्याच्या तसंच विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. गदारोळामुळे कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवणारं विधेयक आज केंद्र सरकारनं राज्यसभेत सादर केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक सादर करत असताना डाव्या पक्षाच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शवला. वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या गीताला राष्ट्रगीत जनगणमनप्रमाणेच वैधानिक कवच प्रदान करण्यासाठी हे विधेयक सरकारनं आणलं आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी आज पुन्हा काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. आंदोलकांच्या प्रतिनिधींशी 2 तास चर्चा झाली. त्यांनी 3 मागण्या केल्या असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी या चर्चेनंतर दिली. उद्या पुन्हा चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
लगभग 2 घंटे बातचीत चली सरकार की ओर से मैं और मेरे साथ सरकार के मंत्री जितेंद्र सिंह की बातचीत में शामिल हुए. उनकी बातें हमने सुनी. बातें सौहार्दपूर्ण वातावरण में हुई और कई दृष्टि से उन सारी बातों पर हर तरीके से चर्चा हुई.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलकांवर झालेल्या मारहाणी प्रकरणी माफी आणि नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत अशा मागण्या सरकारसमोर ठेवल्याचं पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं.
डिमांड है 3, उनमें से 2 डिमांड कॉम्पनसेशन और एफआईआर का विड्रॉल और सॉवरेन गारंटी उनसे सरकार पॉझिटिव्ह आहे.
नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर इथं पीठामध्ये विशेष न्यायालयं स्थापन झाली आहेत. यासाठी जलदगती न्यायालयं स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं काल केली. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कुलते यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गाचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं निश्चित केली आहेत. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्याच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानंही अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आषाढी एकादशीनिमित्त उद्या पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. यंदा पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी सुमारे 30 लाखांवर भाविक आल्याचा अंदाज आहे. वारकऱ्यांची दर्शन रांग 21 किलोमीटरपर्यंत पोचली आहे. या सर्व यात्रेकरूंच्या व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या आज पंढरपूरमध्ये दाखल होतील. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आज सोलापूरमध्ये राज्यस्तरीय कृषी पंढरी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार ऍप वापरावं असं आवाहन त्यांनी केलं.
हा महाविस्तार म्हणजे तुमचा मित्र आहे. या महाविस्तारला शेतीशी संबंधित तुम्ही जो प्रश्न विचाराल त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे आहे. प्रत्येक पद्धतीचं डेमॉन्स्ट्रेशनचा व्हिडिओ त्याच्यावर आहे. खतांच्या वापरापासून तर पाणी किती दिलं पाहिजे इथपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्याला पर्सनलाइज पद्धतीनं त्या ठिकाणी मिळते.
राज्यातल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ होत असून जलसंपदा विभागाच्या आजच्या अहवालानुसार राज्यातल्या 3029 धरणांमध्ये 53% जास्त उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 63% जास्त होता. विभागनिहाय पाहता कोकण विभाग सर्वाधिक 76% पाणीसाठ्यासह राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ पुणे विभाग 65%, नाशिक 55%, नागपूर पावणे 47%, अमरावती सुमारे 43%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात कमी म्हणजे 25% पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या 24 तासात त्यात सुमारे 7.5% वाढ होऊन तो आता 78% पोचला आहे. मुंबईची वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी धरणांमध्ये 14,47,363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. आज रोजी 7 धरणांमध्ये मिळून 11,23,443 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीत राबवलेल्या बचाव कार्यात 244 नागरिकांची सुरक्षित सुटका झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटीसह परीक्षेतल्या गैरप्रकारांसाठी कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफूट रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सर्वोच्च न्यायालय बारकाईनं लक्ष ठेवणार. पेपरफुटी प्रकरणावरून संसदेचं कामकाज आजही तहकूब, सरकारची पुन्हा आंदोलकांशी चर्चा. पेपरफुटी संदर्भातल्या विविध खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना. आणि आषाढीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.